इयोब अध्याय 25. नंतर बिल्दद शुहीने उत्तर दिले व तो म्हणाला, अधिकार चालवणे व भीती दाखवणे ही देवाकडचे आहे. तो स्वर्गाच्या उच्च स्थानामध्ये शांती राखतो. त्याच्या सैन्यांची मोजणी करता येईल काय? कोणावर त्याचा प्रकाश पडत नाही. मनुष्य देवापुढे नीतिमान कसा ठरेल? स्त्रीपासून जन्मलेला निर्मळ कसा ठरेल व त्यास स्वीकारले जाईल? पहा, त्याच्या दृष्टीने चंद्रसुद्धा तेजोमय नाही. त्याच्या दृष्टीला तारे देखील पवित्र वाटत नाहीत. मग मनुष्य किती कमी आहे. एखाद्या अळीप्रमाणे आहे, तो जंतूप्रमाणे आहे.